चमत्कार सपती आहे न्यार सांगतो मी कथा सार ऐका तुम्ही चमत्कार निजाम काळाची गोष्ट जुनी हो फार चुकून म्हशी येता गावाच्या हातीवर म्हशीचा त्यांनी बघा मांडी याला बाजार म्हशीची विक्री झाली बघा ती भराभर ऐका तुम्ही चमत्कार सत्वतीच आहे न्यार सांगतो मी कथा सार ऐका तुम्ही चमत्कार शिपाई निजामाचे मोठा गावी शिरले हो गुन्हा तो केला नाही आशा नाही धरले हो परंतु मोठा मुळे निजाम ते हरले हो निराश होऊन या माघारी ते फिरले हो ऐका तुम्ही चमत्कार सत्वतीच आहे न्यार सांगतो मी कथा सार ऐका तुम्ही चमत्कार करण्यानी वारण सारा गाव आला घाईला विनंती करी गाव सारा मोठा आईला करार केला त्यांनी दिवी पुढे पहिला गोऱ्याचा करू बंदी विक्रीसाठी ठाईला ऐका तुम्ही चमत्कार सत्वतीच आहे न्यार सांगतो मी कथा सार ऐका तुम्ही चमत्कार गावात मोठा देवी गडुळता ही निवाळी काळी ती म्हैस आता दिसे बघा ढवळी धावली निजामाला तिने भिताळी म्हणून कीर्तिवंत ठरे माझी मोठाई ऐका तुम्ही चमत्कार सत्वतीच आहे न्यार सांगतो मी कथा सार ऐका तुम्ही चमत्कार